तेराव्या अध्यायातल्या या 21व्या श्लोकावर आपलं निरूपण चाललेलं आहे. मागच्या महिन्याच्या 22 तारखेला आपलं इथलं केंद्र झालेलं होतं. बावीस तारखेनंतर आज 21 तारीख म्हणजे आपण महिन्याने इथं एकत्र जमतो आहोत. वस्तुतः निराकार, निर्गुण, अव्यक्त, अचिंत्य, उदासीन असा पुरुष प्रकृतीस्थ होतो. याचा अर्थ प्रकृतीच मी अशा प्रकारचा अबोध ओढवून घेतो. पुरुष प्रकृतीस्थो ही भुंगते प्रकृतीजान गुणान, आणि तो आपणच प्रकृती आहोत असं समजून, आपणच देह मन बुद्धी आहोत असं समजून प्रकृतीचे जे गुण आहेत त्या गुणांचा भोग घेतो, भोग भोगतो. वस्तुतः अभोक्ता असलेला, प्रकृतीचे जे गुण आहेत म्हणजे सत्व, रज आणि तम, सत्व, त्या सत्वाचे काही सुख काही दुःख असे परिणाम, रज, रजाचे काही सुख काही दुःख असे परिणाम, आणि तमाचे देखील. याचा भोग घेणारा मी आहे असा पुरुष समजतो, कारण तो प्रकृतीस्थ होतो. कारणम गुणसंगोस्य सदसत योनी जन्मसु, आणि या गुणांचा संग धरण्याच्या निमित्ताने, कारणामुळं सत असत अशा प्रकारच्या योनीमध्ये तो वारंवार जन्माला येतो. कारणम गुणसंगोस्य सदसत योनी जन्मसु, याच्यावरच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्या आपण पाहतो आहोत. हे अद्वयाचे दुसरे, हे निसंगाचे सोयरे, हे निराळेसी घरे नांदतासे, येते येतुलावरी सौभाग्य व्याप्तीची थोरी, म्हणून तया आवरी अनावराते. ही जी प्रकृती आहे, ही प्रकृती मोठी विलक्षण अद्भुत असा खेळ खेळत राहते. या प्रकृतीमुळे उत्पत्ती आणि प्रलय अशा गोष्टी होतात. ही जीवाला मोह घालणारी, मोहन घालणारी अशी आहे. वस्तुतः जो परमात्म स्वरूप, ब्रह्मस्वरूप असा अनावर, त्याला ही आवर घालणारी अशी होते. तयाच्या तव ठाई निपटूनी काहीची नाही, की तया आघवेही आपणची होय. तया स्वयंभाची संभूती, तया अमूर्ताची मूर्ती, आपण होय स्थिती ठावो तया. वस्तुतः ते ब्रह्म स्वयंभू असलं तरी देखील या प्रकृतीमुळे ते ब्रह्म निर्माण झाल्यासारखं असं भासतं. रामचंद्र अवतार घेतात, गोपाळ कृष्ण अवतार घेतात, अजाहा अपी सन अव्यय आत्मा भूतानाम ईश्वरोपी सन प्रकृतीं स्वाम अधिष्ठाय संभवामी आत्ममायया. मी माझ्या प्रकृतीला स्वाधीन करून पुन्हा पुन्हा जन्म घेतो असं भगवंत म्हणतात. या प्रकृतीमुळं वस्तुतः परमात्मा असलेला जन्माला देखील येतो. तया स्वयंभाची संभूती, तया अमूर्ताची मूर्ती, आपण होय स्थिती ठावो तया. तया अनार्ताची आरती, तया पूर्णाची तृप्ती, तया अकुळाची जाती गोत होय. तया निराकाराचा आकारू, तया निर्व्यापाराचा व्यापारू, निरहंकाराचा अहंकारू होऊन ठाके. वस्तुतः त्याला आकार नाही, पुरुषाला कोणताही आकार नाही, पण बघा ना किती आकार धरून इथं प्रकृतीने आकार धरल्यामुळं किती प्रकारचे पुरुष नटलेले आहेत, सजलेले आहेत. इथं जमलेली जेवढी मंडळी आहेत ती सगळी वस्तुतः निराकारच आहेत, पण एका प्रकृतीमुळं ती आकार आली. तया निराकाराचा आकारू, तया निर्व्यापाराचा व्यापारू, वस्तुतः पुरुष आपणहून काहीही करू शकत नाही. तरी देखील इथं ऐकण्याचं काम चाललेलं आहे, बोलण्याचं काम चाललेलं आहे, पाहण्याचं काम चाललेलं आहे, बसण्याचं काम चाललेलं आहे. वस्तुतः निर्व्यापार असणारा परमात्मा पण काही व्यापाराला येतो, तो केवळ या प्रकृतीमुळे येतो. निरहंकाराचा अहंकारू होऊन ठाके. आणि मी सुशिक्षित, मी ज्ञानी, मी श्रीमंत, मी रूपवान, मी धनवान, अशा प्रकारच्या अनेक अहंकाराच्या भावानी वस्तुतः निरहंकार असणारा पुरुष हा लिप्त होऊन जातो. तया अनामाचे नाम, तया अजाचे जन्म, आपण होय कर्म क्रिया तया. तया निर्गुणाचे गुण, अचरणाचे चरण, तया अश्रवणाचे श्रवण, अचक्षुचे चक्षु. तया भावातीताचे भाव, तया निरवयवाचे अवयव, किंबहुना होय सर्व पुरुषाचे. हे प्रकृती पुरुषाचं सर्व काही होते. तो वस्तुतः अनाम असताना त्याला एक नाम देखील या प्रकृतीमुळे मिळतं, कारण ओळख तर पाहिजे. तो जर अनामी असेल तर त्याच्याशी व्यवहार कसा करायचा? म्हणून प्रकृती त्याला गुणाला, रूपाला आणते, आणि प्रकृतीमुळे त्याला काही नाव देखील मिळतं. तो वस्तुतः अज असताना त्याचा जन्म देखील होतो, त्याचे वाढदिवस देखील साजरे होतात. तया अश्रवणाचे आपण होय कर्म क्रिया तया. आणि ही प्रकृतीच त्या पुरुषाची कर्म क्रिया सगळं काही बनून राहते. तया निर्गुणाचे गुण, अचरणाचे चरण, तया अश्रवणाचे श्रवण, अचक्षुचे चक्षु. तो वस्तुतः निर्गुण आहे, पण त्या निर्गुणाचं गुणस्वरूप प्रकृती होऊन जाते. अनेक गुणांनी प्रकृती नटते, ती कधी उत्तम कधी अधम अशा अनेक गुणांनी प्रत्ययाला येते. अचरणाचे चरण, वस्तुतः पुरुष हा निरवयव असा आहे, त्याला कोणताही अवयव नाही, तो आपल्या ठिकाणी मुक्त आहे. पण आपल्या ठिकाणी तो मुक्त आहे हे भान तो विसरून गेलेला आहे. असं असल्यामुळं ज्या ठिकाणी बोध होईल त्या ठिकाणी जाणं हे त्याला क्रमप्राप्त होतं. म्हणून तर तुम्ही वस्तुतः पुरुष स्वरूप निरवयव असताना चरणांचा वापर करून इथपर्यंत चालत आलात. ही प्रकृती त्या निरवयवाचे चरण होते. तया निर्गुणाचे गुण, अचरणाचे चरण, अश्रवणाचे श्रवण, अचक्षुचे चक्षु. तो आपल्या ठिकाणी परिपूर्ण असताना त्याला ही प्रकृती श्रवण देते, आणि त्या श्रवणाच्या अंगानी तो अनेक प्रकारच्या गोष्टी ऐकायला सुरुवात करतो. तया भावातीताचे भाव, तया निरवयवाचे अवयव, किंबहुना होय सर्व पुरुषाचे. हे ही प्रकृती पुरुषाचं सर्व काही बनायला तयार असते. ऐसेनी या प्रकृती आपुलिया सर्व व्याप्ती, तया अविकाराते विकृती माझी कीजे. असं सर्व केल्यामुळे ही प्रकृती काय घडवते? ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, सर्व बाजूनी पुरुषाला व्याप्त होऊन, सर्व बाजूनी त्याला गुंडाळून घेऊन, तो वस्तुतः अविकार असताना त्याला एका विकृतीमध्ये पाडण्याचं काम ही प्रकृती करते. तेथ पुरुषत्व जे असे ते ये प्रकृती दशे, या प्रकृतीच्या ठिकाणी आता जे पुरुषत्व म्हणून शिल्लक आहे ते कसं असतं. चंद्रमा अवसे पडिला जैसा, जसा मूळ चंद्रमा, पण अवसेच्या वेळेला तो जसा अजिबात दिसेनासा होतो तसा हा पुरुष प्रकृतीच्या ठिकाणी सर्व काही झाकळून जातो, तो जणू नाही असं वाटावं इतका संपून जातो. विदळ बहु चोखा मीनलिया वाला एका, कसू होय पाचका जयापरी. हिणकस आणि चोख भरपूर सोनं, पण एक वाला एका म्हणजे एका डाळी एवढं त्याच्यामध्ये हिण मिसळलं जातं, आणि अगदी थोडं हिण मिसळलं गेल्यामुळं देखील ते चोख सोनं हिणकस ठरतं. कसू होय पाचका जयापरी, आणि जर त्याचा कस पाहायला गेलं तर मग सोनार सांगतो की पाचका म्हणजे पाच नंबरी हे सोनं आहे. कमी प्रतीचं असं हे सोनं आहे असा सोनार निर्वाळा देतो. का साधू ते गोंधळी संचरोनी सुये मैळी, नाना सुदीनाचा आभाळी दुर्दिनू कीजे. अपवित्र अशा ठिकाणी जर साधू गेला, जिथं जाऊ नये अशा ठिकाणी जर साधू गेला तर तो जणू गोंधळी वेडा होऊन जातो. त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्या स्वरूपाला देखील भुलून जातो. नाना म्हणजे किंवा सुदीनाचा आभाळी दुर्दिनू कीजे, अतिशय उत्तम दिवसाचा केवळ आभाळ आल्यामुळं ढग आल्यामुळं दुर्दिन होऊन जावा. तुम्हालाही लक्षात आलं असेल की आपल्या कार्यक्रमामध्ये एक दिवस दुपारी ढग आले, गडगडाट सुरू झाला, थोडा वेळ पाऊस पडला, तेव्हा आपल्या सगळ्यांना कसं वाटलं. चांगल्या दिवसाचा दुर्दिन होणं हे केवळ आभाळामुळं जसं घडतं, नाना सुदीनाचा आभाळी दुर्दिनू कीजे, जेवी पय पशुच्या पोटी का वन्ही जैसा काष्ठी, गुंडूनी घेतला पटी रत्न दीपू. ज्याप्रमाणे गाईच्या पोटामध्ये दूध असावं किंवा काष्ठामध्ये वन्ही असावा, घासला की प्रगट होतो, जसा दडून असावा. गुंडूनी घेतला पटी रत्न दीपू, रत्नाचं तेज वस्त्रामध्ये जसं गुंडाळून ठेवलं जावं. राजा पराधीनू जाहला, किंवा राजा स्वयं तेजाला मुकला आणि त्याचे जे सल्लागार आहेत, सेनापती, प्रधान, इतर कारभारी यांच्यावर पूर्णपणाने अवलंबी असा झाला. मग त्या राजाला कोणतीही जशी किंमत राहत नाही. राजा पराधीनू जाहला की सिंहू रोगे रुंधला, किंवा सिंहाला रोग प्राप्त झाला आणि व्यापून गेला तो त्या रोगानी. तैसा पुरुष प्रकृती आला स्वतेजा मुके, तसा पुरुष प्रकृतीच्या ठिकाणी आल्यानंतर स्वतःचं तेज संपूर्ण घालवून बसतो. जागता नरू सहसा निद्रा पाडून जैसा, स्वप्नींची या सोसा वशू करी. वस्तुत जागृत असलेला पण निद्रेचा सोस घेतल्यामुळं, निद्रेची आवड निर्माण झाल्यामुळं तो झोपी जावा. आणि मग त्याला त्या झोपेमध्ये स्वप्न पडावं आणि त्या स्वप्नातलं सुख आणि दुःख हे भोगणारा असा तो होऊन जावा. तैसे प्रकृती झालेपणे पुरुषा गुणभोगणे, तसं प्रकृतीच्या अधीन झाल्यामुळं पुरुषाचं गुणभोगणं, गुणामध्ये गुंतून पडणं होऊन राहतं. उदास अंतुरी गुणे आतुडे जेवी, उदास म्हणजे विरक्त, विरक्त असा पुरुष एका स्त्रीच्या योगानी अतिशय अडकून जातो. तैसे अजा नित्या होये, वस्तुतः अज म्हणजे जन्मरहित आणि नित्य म्हणजे कायम असणारा, मृत्यू नसलेला असा. अंगी जन्म मृत्यूचे घाये अशा पुरुषाला जेव्हा जन्म आणि मृत्यूचे घाव बसायला सुरुवात होते, वाजती तैलाहे गुणसंगाते, तेव्हा तो गुणसंगाला प्राप्त होतो. परी ते ऐसे असे पंडुसुता तातले लोह पिटिता, जेवी वन्हिसीची घाता बोलती तया. अशा प्रकारे हा पुरुष वस्तुतः अजन्मा आणि ज्याला मृत्यूही नाही असा, जेव्हा प्रकृतीच्या अधीन होऊन जातो तेव्हा जन्म मृत्यूचे घाव त्याच्यावर बसायला सुरुवात होते आणि गुण संगाला धरून तो पुन्हा पुन्हा जन्म घेतो आणि वेगळ्या वेगळ्या योनींमध्ये देखील जन्म घेतो. परिते ऐसे असे पंडुसुता तातले लोह पिटिता, तापलेलं लोह लोखंड त्याच्यावर घाव घालायला सुरुवात केल्यानंतर, जेवी वन्हिसीची घाता बोलती तया, अग्नीवरच घाव पडतायत असं जसं दिसावं, वस्तुत लोखंडावर पडत असतात. आता लोहार आपल्याला फारसे पाहायला मिळत नाहीत. पूर्वी पुण्यात देखील लोहार आपली कामं करताना दिसत असत आणि खेडेगावी तर आम्ही एक दोन तीन तरी लोहार असत. भोऱ्यांकरता आरी करून घ्यायची असायची म्हणून त्या लोहारांकडे जायला लागायचं. त्यांच्या त्या आयरणीमध्ये त्यांनी जे लोखंड ठेवलेलं असतं आणि तो भाता फुंकल्यानंतर, भाता हलवायला सुरुवात केल्यानंतर जसा वारा त्याच्यामध्ये जायला सुरुवात होतो, तेव्हा तो दगडी कोळसा वगैरे घातलेला तो वन्ही अगदी जोरात पेट घेतो आणि थोड्या वेळानी तो वन्ही जसा असतो त्याच रंगाचं ते लोखंड देखील दिसायला सुरुवात होते. आणि मग त्याला जे काही अवजार बनवायचं असेल, चांगलं तापलं, तप्त होऊन गेलं, लाल झालं ते लोखंड की ते अग्निशीच एकरूप झाल्यासारखं असं दिसायला सुरुवात होते. आणि मग तो लोहार ते बाहेर काढतो आणि त्याच्यावर भराभर घाव घालायला सुरुवात करतो. त्याच्यापाशी जो हातोडा किंवा घण असतो त्या घणानी तो त्याला जे हत्यार बनवायचं असतं ते अवजार बनवायला तो घेतो. तेव्हा घाईघाईने घाव घालत असताना त्या लोखंडामधून देखील खिणग्या उडतात असं आपल्याला दिसायला सुरुवात होते. ते जे घाव आहेत ते घाव लोखंडावर बसायच्या ऐवजी तो अग्नीवर घाव घालतो आहे असं वाटत राहतं. परिते ऐसे असे पंडुसुता तातले लोह पिटिता, जेवी वन्हिसीची घाता बोलती तया. ते घाव जसे वन्हीवरच बसतात, अग्नीवरच ते घाव बसतात. का आंदोळलिया उदक प्रतिभा होय अनेक, ते नानात्व म्हणती लोक चंद्री जेवी. पाण्यामध्ये लाटा सुरू झाल्यानंतर त्या पाण्यामध्ये जे चंद्राचं प्रतिबिंब प्रतिभा दिसत होती ती देखील हलायला सुरुवात होते. एवढंच नव्हे तर अनेक चंद्र दिसायला देखील सुरुवात होते. का आंदोळिलिया उदक प्रतिभा होय अनेक ते नानात्व म्हणती लोक चंद्री जेवी. तो चंद्र जसा अनेकधा झाला असं लोक म्हणतात. दर्पणाची या जवळिका दुजेपण जैसे ये मुखा. आरशाच्या जवळिकेमुळं एकच मुख पण दुसरं म्हणून त्या आरशामध्ये जसं दिसावं. दर्पणाची या जवळिका दुजेपण जैसे ये मुखा का कुंकुमे स्फटिका लोही तत्व ये. स्फटिकाचा दगड जर कुंकुवावर ठेवला तर जसं त्याला तांबूसपणा दिसायला सुरुवात होते त्या कुंकुवाच्या गुणामुळं, कुंकुवावर ठेवल्यामुळं, त्याच्या संगामुळं. किंवा जसं अग्नीच्या आणि लोखंडाच्या संगामुळं लोखंड अग्निरूप दिसायला सुरुवात होते. किंवा मुख आरशामुळं दुसरं दिसायला सुरुवात होते. तैसा गुणसंगमे अजन्मा हा जन्मे. गुणांचा संग घेतल्यामुळं आणि ते सगळे गुण आपण भोगतो अशा प्रकारचा भाव धरल्यामुळं वस्तुतः अजन्मा असलेला हा आपण जन्म पावतो अशा भावानी अडकून जातो. अजन्मा हा जन्मे पावतू ऐसा गमे एरवी नाही. जर नीट पाहू गेलं तर त्याला खरं म्हणजे जन्म नसतो पण तो वारंवार जन्माला येतो कारण तो स्वतःच अबोधात सापडलेला असतो. अधमोत्तमा योनी यासी ऐसिया मानी जैसा संन्यासी होय स्वप्नी अंत्यजादी जाती. अधम उत्तम अशा योनीला मी प्राप्त झालो असं तो समजतो. जर उत्तम कुळात जन्म झाला तर आपल्या स्वतःला धन्य समजतो. म्हणतो की मी ब्राह्मण आहे. केवढा अभिमान असतो ब्राह्मण्याचा. आणि जर शूद्र कुळामध्ये जन्म झाला तर म्हणतो मी अंत्यज आहे. केवढं दुःख असतं अंत्यज होण्याचं. वस्तुतः आत्मा ब्राह्मणही नसतो आणि शूद्रही नसतो. त्याला कोणतीही जाती नसते. अधमोत्तमा योनी यासी ऐसिया मानी. वस्तुतः जन्म जाती कुळ रहित असा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना हा बोध जला होतो. याती कुळ माझे गेले हार पोनी श्रीरंगा वाचोनी आनुनो हे किती होशिक वाल मज वेळो वेळा. माझं जाती कुळ सर्व नाहीस झालं. आता श्रीरंगापेक्षा दुसरं असं मी काहीही जाणत नाही. माझ्या अंतर्यामी मला प्रचिती आली. एकदा आचार्य वाराणसीच्या घाटावरून चाललेले असताना समोर एक शूद्र चांडाळ त्यांच्या अगदी समोर त्यांना स्पर्श करेल इतका जवळ आला. तेव्हा आचार्य त्याला म्हणाले की अरे चांडाळा जरा दूर तर हो, तू स्पर्श काय करतोस असं आचार्य त्याला म्हणाले. तेव्हा तो चांडाळ आचार्यांना असं म्हणाला की मी जन्मानी जरी चांडाळ असलो तरी देखील आत्मा माझा चांडाळ नाहीये. आचार्यांनी त्याच्याकडे नीट निरखून पाहिलं आणि आचार्यांना लक्षात आलं की भगवान शंकर शिव चांडाळाच्या रूपाने आपल्याला भेटायला आलेले आहेत. त्याचं एक अतिशय प्रसिद्ध असं स्तोत्र आचार्यांच्या स्तोत्रावलीमध्ये देखील आहे. आचार्यांनी जणू शंकरांच्या मुखातून आपण हा बोध घेतो आहोत अशा भावानी एक स्तोत्र रचलं. आचार्यांनी चांडाळाच्या वेशामध्ये शंकरांनी आपल्याला दर्शन दिलं असे भाव व्यक्त केले. प्रत्यक्ष शंकरांनी दर्शन दिलेलं होतं का? तुम्ही असं समजू नका की शंकर नावाची कोणी एक व्यक्ती कैलासावर आहे आणि ती दर्शन द्यायला येत असते. अशी कोणती व्यक्ती नाहीये. जेव्हा समजतं की जीवाच्या आत असणारा शिवस्वरूपच आहे तेव्हा तो शंकरच असतो. जेव्हा मी तुमच्या आत शिवस्वरूप पाहतो तेव्हा तुम्ही मला शंकरासमानच असता. म्हणून त्या चांडाळाच्या मुखातून जे शब्द बाहेर पडले, संतांची जी चरित्र आहेत ती चमत्काराशिवाय लिहिली पाहिजेत. अशा पद्धतीने लिहिल्यामुळं गोंधळ होतो की शंकरांनी आचार्यांना दर्शन दिलं म्हणजे संपलं सगळं. पण खरी गोष्ट अशी आहे की आचार्य तेव्हाच्या प्रथेप्रमाणे, सोळ्यावळ्याच्या कल्पनेप्रमाणे ब्राह्मण कुळातले होते, बोध परिपूर्ण होता, तरी देखील अशा प्रकारचा बोध व्यक्त करणारी व्यक्ती भेटल्याबरोबर त्यांनी त्या चांडाळाला शिवाच्या स्वरूपामध्ये पाहिलं अशी खरी गोष्ट आहे. खरी अशी गोष्ट झाली असली पाहिजे. असं नाहीये की शंकर आचार्यांची परीक्षा घ्यायला आले. असं कसं होईल? शंकर सर्वव्यापी आहेत, सर्वत्रच आहेत. शंकर नाहीत, शिव नाहीत अशी जागा नाही. आणि हे तर हा अध्याय सांगतोय, तो पुरुष सर्व ठिकाणी नटलेला आहे, ते शिवाचं स्वरूप सर्व ठिकाणी आहे, आम्हाला दिसत नाही त्याला काय करणार. आचार्य असं म्हणाले की अशा प्रकारचे उद्गार ज्याच्या मुखातून बाहेर पडतात तो मला शंकरासमान आहे, असं आचार्य म्हणाले. बरोबरच म्हणाले. पण आचार्यांच्या या उद्गारावरून पुढे आचार्य भक्तांनी साक्षात शिवानी दर्शन दिलं म्हणून तो एक चांडाळ दाखवतात आणि त्याच्या मागं जरा अस्पष्ट रेषांनी एक शंकर देखील दाखवतात, डमरू वगैरे घेतलेले. ज्याला असा बोध झालेला आहे तो सर्वत्र शिवदर्शनच घेणार. अधमोत्तमा योनी यासी ऐसिया मानी जैसा संन्यासी होय स्वप्नी अंत्यजादी जाती. जसा खरा संन्यासी म्हणून संन्यासी म्हणून ब्राह्मण आणि अंत्यजादी म्हणून कोणी शूद्र या तऱ्हेने ही उपमा किंवा उदाहरण पाहायचं नाहीये. संन्यासी म्हणजे आपण परमात्म स्वरूप आहोत अशा प्रकारचा भाव असणारा, किंवा आपण अत्यंत पवित्र आहोत अशा प्रकारचा भाव असणारा स्वप्नामध्ये कुकर्म करतो. अंत्यजादी जाती म्हणजे तरी काय? आवश्यकच कर्म, समाजाला समाज पुरुषाची सेवा करणारीच कर्म, पण त्याच्यामध्ये सेवेचा भाव अधिक आणि बुद्धी आदी इंद्रियांचा वापर कमी. असं असल्यामुळं ती कर्म ही नंतर नंतर शूद्रांची कर्म म्हणून, एका विशिष्ट जातीची कर्म म्हणून ठरवली गेली. आणि खरंच जर अशा प्रकारची कर्म जन्म जन्म वाट्याला येत असतील तर बुद्धी धड राहणं खरंच कठीण आहे, खरंच कठीण आहे. जन्म जन्म नाही, या जन्मात. तुम्ही कल्पना करा की वैकुंठमध्ये, म्हणजे ते वैकुंठ नव्हे, पुण्यातलं वैकुंठ, त्या वैकुंठामध्ये जे सेवक असतात त्या सेवकांची बुद्धी धड राहील असं खरंच तुम्हाला वाटतं? काय त्यांना पगार मिळत असेल? आणि तुम्ही मोठ्या भावानी कोणाच्या तोंडामध्ये सोन्याचा मणी ठेवून त्याला अग्नी देत असाल तर नंतर तो ते काढणारच ना. अशा प्रकारे काढत काढत तो कोणत्या थरापर्यंत जात असेल? विचाराच्या अंगानी, कृतीच्या अंगानी. तिथं जे पदार्थ येतील ते पदार्थ त्याला घ्यावेसे वाटणार, खावेसे वाटणार. त्याची बुद्धी धड राहणं हे खरंच किती शक्य आहे असं तुम्हाला वाटतं? त्याच्या जागी जर तुम्हाला आम्हाला ठेवलं तरी आपली बुद्धी तरी अशा कर्मामध्ये नीट धड राहील असा विश्वास आहे? जगात कोणताही ज्याला थारा नाही आणि 8-10 तास तिथं राबायला लागतं. अंत्यज म्हणजे दुसऱ्या कोणत्याच इंद्रियाचा वापर नाही आणि केवळ सेवेची कर्म जो करत राहतो आणि अशा प्रकारच्या सेवेची कर्म करत राहतो तो नंतर शुचिर्भूतता, प्रेम या सगळ्या गोष्टी विसरतो. स्वार्थ, निष्ठूर, कठोर, काय मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाणारा असं म्हणतात, काय करेल तो? म्हणून अंत्यज संन्यासी झाला याचा अर्थ अतिशय हीन दर्जाचा विचार करायला लागला स्वप्न पडल्याबरोबर. आणि हे शक्य आहे. याचं कारण संन्यासी देखील जगत पाहत असतो. संन्यासाच्या मनावर देखील जगताचे संस्कार होत असतात. संन्यासाला देखील इंद्रिय आहेत. संन्यासाला देखील मन आहे. संन्यासाला देखील बुद्धी आहे. कधी कधी संन्यासाचा देखील अपमान होतो. कधी कधी संन्यासी देखील दुसऱ्यांच्या कुचेष्टेला प्राप्त होतो. अशा वेळेला त्याच्या बुद्धीवर विकारांचे रंग हे खरंच चढत असतात. तो ते दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. लक्ष्मी रोडनी जात असताना अथवा कुठल्याही रस्त्यावरून जात असताना संन्यासी हा धडपणाने जाईल. कुठल्याही गोष्टीचा कुठल्याही दृश्याचा त्याच्या अंतकरणावर परिणाम न होता जाईल असं होऊ शकत नाही. कठीण गोष्ट आहे. तो परिणाम टाळण्याचा प्रयत्न करेल. म्हणून संन्यासाला देखील स्वप्न पडू शकतं. याच्यात अप्रस्तुत काही नाहीये. तोही माणूस आहे. त्याला स्वप्न पडू शकतं. आणि त्याच्या स्वप्नामध्ये तो वस्तुत ज्या कारणाकरता त्यांनी संन्यास घेतलेला आहे मोठ्या आकांक्षा आहेत मोठी उद्दिष्ट आहेत मोठी गोष्ट करतो आहे. पण स्वप्नामध्ये संस्कारवश चुकून झालेल्या संस्कारामुळं तो देखील अशा कोणत्या तरी मनोव्यापारामध्ये सापडू शकतो. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय जैसा संन्यासी होय स्वप्नी अंत्यजादी जाती म्हणोनी केवळा पुरुषा नाही होणे भोगणे देखा. केवळ पुरुष जो आहे प्रकृतीशिवाय त्याला जन्म नाही होणं त्याला नाही भोग भोगणं देखील त्याला नाही. तो कशाच्या सहाय्याने भोग भोगणार. अचक्षु अश्रवणू अहस्तू अचरणू अशा स्थितीमध्ये जर कोणतंच इंद्रिय नसेल तर कोणताच भोग देखील नसेल. म्हणून आत्मा हा आपल्या ठिकाणी परिपूर्ण खरा पण देहात अडकलेला जो आहे आत्मा त्याला परिपूर्ण होण्यासाठी देखील देहाची मनाची बुद्धीची प्रकृतीची मदत घ्यावी लागते. केवळा पुरुषा नाही होणे भोगणे देखा येथे गुणसंगूची अशेखा लागी मूळ. त्याचा जो गुणसंग असतो पुरुषाचा प्रकृती बरोबर असणारा जो गुणसंग असतो तर तो त्याच्या सर्व व्यापाराला सर्व व्यवहाराला मूळ होऊन राहिलेला असतो. एवढं सांगून भगवंत पुढं दोन श्लोकांमध्ये हा पुरुष मुक्त कोणत्या मार्गाने होतो कोणत्या तऱ्हेने होतो याचं वर्णन करतात. उपद्रष्टा म्हणजे केवळ द्रष्टा असणारा बसून पाहणारा दूर बसून पाहणारा म्हणजे साक्षी. उपद्रष्टा अनुमंताच अनुमोदन देणारा भरता म्हणजे भरण पोषण करणारा भोक्ता म्हणजे भोगणारा महेश्वरहा म्हणजे ईश्वर त्याचाही ईश्वर असा महाईश्वर ईश्वराचाही ईश्वर असा परमात्मा इति च अपि युक्तः देहेस्मिन् पुरुषः परहा उपद्रष्टा अनुमंता भरता भोक्ता महेश्वरहा असा एवं गुणविशिष्ट असा परमात्मा इतिच अपि युक्ता परमात्माच संबोधला जातो. तो उपद्रष्टा असला तरी तो परमात्माच आहे. अनुमंता असणारा देखील अनुमोदन देणारा देखील परमात्माच आहे. भरण पोषण करणारा देखील परमात्माच आहे. परमात्मा इतिच अपि युक्ता देहेस्मिन पुरुष परहा या देहामध्ये राहून उपद्रष्टा असणारा एक देह आहे आणि देहामध्ये राहून साक्षी असणारा अजून एक आहे. देह मन बुद्धी आहे पण मनाचाही उपद्रष्टा मनाचाही साक्षी बुद्धीचाही उपद्रष्टा बुद्धीचाही साक्षी इंद्रियांचाही उपद्रष्टा इंद्रियांचाही साक्षी असा या देहामध्येच असतो. देहेस्मिन देहामध्ये असणारा परमात्माच जाणला पाहिजे. जो पुरुष परहा पलीकडचा असा पर असा परमात्मा जणू असाच समजला जातो. उपद्रष्टा अनुमंता च भरता भोक्ता महेश्वरहा परमात्मा इतिच अपि युक्तः देहेस्मिन पुरुष परहा य एवं वेत्ति पुरुषम प्रकृतिम च गुणैस्सह सर्वथा वर्तमानोपि नस भूयो भी जायते य एवं वेत्ति पुरुषम जो अशा प्रकारे पुरुषाला जाणतो. प्रकृतिं च गुणैहि सह प्रकृतीसह गुणासह पुरुषाला जो अशा प्रकारे जाणतो. सर्वथा वर्तमानोपी तो कोणत्याही प्रकारे वर्तन करत असला तरी देखील त्याचा देह कसाही वर्तन करत असला तरी नस भूयाहा अभिजायते तो पुन्हा जन्माला येत नाही. तो मुक्तच होऊन जातो. म्हणजे प्रकृती आणि पुरुष याची जी मीमांसा आहे त्या मीमांसेचा शेवट पुरुष प्रकृतीपासून आणि प्रकृती पुरुषापासून मुक्ती कशी ओढून घेते याचं वर्णन या दोन श्लोकांमध्ये आलेलं आहे. तो उपद्रष्टा असतो अनुमंता असतो. जसा खिडकीत बसलेला मनुष्य रस्त्यावर जी रहदारी असते त्या रहदारीचा उपद्रष्टा असतो किंवा गॅलरीत बसलेला मनुष्य उपद्रष्टा असतो केवळ साक्षी असतो आपल्या स्वतःला वेगळं काढून बसलेला असा. प्रकृती जरी वाटत असली तरी या प्रकृतीमध्ये एवं गुणविशिष्ट मात्र पुरुष आहे उपद्रष्टा या नावाने. अशा प्रकारचा एक अतिशय सुंदर असे हे दोन श्लोक. या दोन श्लोकांनंतर या ठिकाणी ही प्रकृती पुरुष विवंचना संपते. भगवंतांनी ही प्रकृती पुरुष विवंचना म्हणजे कपिलांचा जो सांख्य म्हणून समजला जाणारा प्रकृती पुरुष विभाग तो आपल्या पद्धतीने सांगितलेला आहे कपिलांच्या पद्धतीने नाही. भगवंतांना जसा सांगायचा तसा सांगितलेला आहे. वेदांती लोकांची जी माया तीच सांख्यांची प्रकृती आहे. मायेचं जे वर्णन तेच प्रकृतीचं वर्णन. आणि वेदांती लोकांचा जो परमात्मा किंवा ब्रह्म तोच सांख्यांचा पुरुष आहे. आणि पुरुष आणि प्रकृती या दोन्हीवर ते परमात्म्यापासून आले अशा प्रकारचा एक भाव अभिप्राय भगवंत कायमच देताना दिसतात. या ठिकाणी मूळ प्रकृती पुरुष विवंचना त्याचा विचार सोडून भगवंतांनी ती वेदांत्यांशी मिळती जुळती करून आपल्याला सांगितली, ती जशी सांगितली तशी आपण पाहतो आहोत. त्याचे हे शेवटचे दोन श्लोक आपण पुढच्या वेळेला पाहू. हरि ओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मागृधकस्य स्विद्धनम्. ॐ शान्ति शान्ति शान्ति. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी महाराज की सब संतन की जय. जय जय